नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाने केली. या निवडणुकीसाठी येत्या 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. 17 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असेल. येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होईल तर 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होतील. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. त्यानुसार आता या योजनेत 2,399 आजारांचा समावेश केला गेला आहे. निवडणूक आयोगानं आजपासून SIR म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला. 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून 51 कोटी मतदारांची पडताळणी या मोहिमेत केली जाणार आहे. या पडताळणीनंतर 7 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या तिघींचा रोख पुरस्कार देऊन सन्मान करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 519 अंकांची घसरण झाली आणि तो 83,459 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 166 अंकांची घसरण नोंदवत 25,598 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.